सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो आज शुक्रवार आणि उद्या शनिवार आहे आणि उद्या नागपंचमी हा सण आहे आणि नागपंचमी हा सण म्हणजे महिलांसाठी एक खास पर्वणी असतो, कारण महिला या दिवशी नो बऱ्याचशा गावांमध्ये, खास करून आता शहरामध्ये हे प्रमाण दिसत नाही आहे, म्हणजे बघायला मिळत नाही कुठे, पण ग्रामीण भागामध्ये आजही नागपंचमीच्या दिवसांमध्ये यु नो झाडाला झोके बांधले जातात आणि श्रावणामध्ये माहेरी आलेल्या ज्या काही महिला असतात ना, हा महिला वर्ग या झोक्यांचा आनंद घेत असतो याच श्रावणामध्ये आणि याच नागपंचमीच्या दिवसांमध्ये। सो शहरामध्ये आता झोके बांधायला झाडच नाही आहे पहिली गोष्ट, आणि झोके बांधणार कुठे नाही का, त्यामुळे शहरामध्ये हे प्रमाण जरा कमी दिसतं, पण ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे, म्हणजे झाडांना झोके बांधून झोक्याचा आनंद घेताना, फुगडी खेळताना या दिवसांमध्ये महिला वर्ग आपल्याला दिसू नाही का। सो उद्या नागपंचमी आहे आणि मला असं विचारायचं की यु नो आपल्या आसपास ना अशी अनेक माणसं असतात बरं का, म्हणजे माझ्या आसपास किंवा माझ्या लाईफमध्ये तर अशी अनेक माणसं आहेत जी नेहमी ना चावायचं काम करतात, म्हणजे एवढी त्यांची कुरकुर कुरकुर चालू असते ना की नेहमी ते कानाला असं नाही का भुंगा लागल्यासारखा आवाज येतो नाही का। सो आज मी तुम्हाला विचारतो की तुमच्या लाईफमध्ये असं कोण आहे जो नेहमी तुम्हाला चावतो, सांगा मला तुमच्या लाईफमध्ये असं कोण आहे जो नेहमी तुम्हाला चावतो, कानाजवळ सतत त्याचा आवाज असतो, मला फोन करायचा आहे। नंबर आहे माझा 9607007935, नंबर पर नांदेड आपने मुझे फोन करना है, नंबर मैं रिपीट कर रहा हूँ 9607007935। अर्जुन कनोगो की आवाज में एक गाना आपकी हो फुर्सत है आज भी, बस कुछ ही देर में सुना रहा हूँ, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत आपके साथ, बजाते रहो।